भारुड आहे लक्ष्मी नारायणाचे परस्परांना शाप.
विष्णू नारायण शेषावरती, विष्णू नारायण शेषावरती,
विष्णू नारायण शेषावरती, विष्णू नारायण शेषावरती, विष्णू नारायण शेषावरती, विष्णू नारायण शेषावरती.
पदकमली रमली,
विष्णु नारायण शेषावरती, विष्णु नारायण शेषावरती, विष्णु नारायण शेषावरती, विष्णु नारायण शेषावरती.
शेषावरती विष्णु शांत झोपले होते. लक्ष्मी देवी त्यांच्या पायाजवळ बसून विष्णूची पदसेवा करीत होती. आता झोपताना विष्णूने लक्ष्मीला सांगितले होते की मी झोपत असता कोणी राक्षस अथवा अन्य कोणी दुष्ट प्रवृत्तीचा माणूस मला त्रास देण्याकरता आला तर या सुदर्शन चक्राने त्याचा नाश कर, असे सांगून विष्णूनी सुदर्शन चक्र लक्ष्मीच्या ताब्यात दिले व ते स्वस्थपणे झोपी गेले. इतक्यात अश्विनी कुमार ज्या अश्वाला पंख आहे अशा अश्वाचे रूप धारण करून आकाशातून वैकुंठात येऊ लागले. आता ते विलक्षण अश्वरूप पाहून लक्ष्मीला वाटले की हा कोणीतरी कपट वेशधारी राक्षस असावा व तो विष्णूला त्रास देण्यासाठी वैकुंठ भवनात येत आहे. तेव्हा लक्ष्मीने त्याच्यावर विष्णूच्या आज्ञेप्रमाणे सुदर्शन चक्र सोडले.
कोण हा कपटधारी राक्षस वैकुंठावर, कोण हा कपटधारी राक्षस वैकुंठावर,
कोण हा कपटधारी राक्षस वैकुंठावर, कोण हा कपटधारी राक्षस वैकुंठावर.
येत आहे सत्वरी सोडी दे सुदर्शन मी,
कोण हा कपटधारी.
त्याबरोबर अश्विनी कुमार जखमी होऊन श्रीहरी श्रीहरी असा नाम उच्चार करू लागला व गतप्राण होऊन भूमीवर पडला. आपल्या भक्ताचे ते नामस्मरण ऐकून भगवान श्री विष्णू जागे झाले व लक्ष्मीला रागवून म्हणाले, माझे परम भक्त माझ्या दर्शनासाठी येत असता तू विनाकारण त्याचा नाश केलास. मी आपल्या भक्तांना माझा प्राण समजतो. हे अश्विनी कुमार, माझे परम भक्त होते, तू त्याचा विनाकारण वध केलास.
काय केले तू लक्ष्मी वध केला का त्याचा,
काय केले तू लक्ष्मी वध केला का त्याचा, काय केले तू लक्ष्मी वध केला का त्याचा.
नाही ओळखले कैसे त्याला तो परम भक्त माझा,
काय केले तू लक्ष्मी वध केला का त्याचा, काय केले तू लक्ष्मी वध केला का त्याचा.
त्याबरोबर विष्णू म्हणाले, तुम्ही स्त्रिया स्वतःच्या लाभासाठी अधीर होऊन वाटेल ते साहस करायला तयार होता. विष्णू रागावल्यामुळे लक्ष्मीला फार वाईट वाटले. ती हात जोडून विष्णूला नम्रपणे म्हणाली, महाराज हे अश्विनी कुमार पंखासवे अश्वरूपात असल्यामुळे ते तुमचे भक्त आहेत असे मला न वाटले. तो कोणीतरी कपटधारी राक्षस असावा असे मला वाटले. तेव्हा मी तुमच्या आज्ञेप्रमाणे त्याच्यावरती सुदर्शन चक्र सोडले. न समजून मच कडून ही गोष्ट घडली, त्या अपराधाबद्दल मला क्षमा करा.
अश्विनी कुमार तुमचा भक्त ठाऊक नव्हते राया,
क्षमा करावो पडते मी तुमच्या पाया, क्षमा करावो पडते.
लक्ष्मीचे नम्रतेचे बोल ऐकून विष्णू शांत झाले. त्यांनी अमृत सिंचन करून अश्विनी कुमाराला सजीव केले व त्याला प्रेमाने आलिंगन देऊन स्वर्गी मार्गिस्त केले. आता त्याच वेळी उच्चश्रवा नावाचा घोडा आपल्या पाठीवर सूर्याला घेऊन आकाशपंताने जात असता दुःखी झालेल्या लक्ष्मीला पाहून त्याला वाईट वाटले व तो क्षणभर आकाशात उभा राहिला तेव्हा सूर्याने आपला चाबूक जोराने त्याच्या पाठीवरती ओढला. त्याबरोबर त्या घोड्याची पाठ फुटून त्यातून भळाभळा भळाभळा रक्त वाहू लागले. आता त्या आघातामुळे तो मोठ्याने किंचाळला. ते किंचाळणे ऐकून लक्ष्मीचे लक्ष त्याच्याकडे गेले. त्या घोड्याची शोचनीय अवस्था पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो प्रकार पाहून विष्णूला लक्ष्मीचा राग आला. ते तिला म्हणाले, जेव्हा तू माझ्या भक्ताचा वध केलास तेव्हा तुझ्या डोळ्यातून एक अश्रू देखील आला नाही आणि आता परपुरुषाचे दुःख पाहून इतकी तुला हळहळ वाटते.
माझ्या भक्ताचा केला ना विचार तू, केले अश्विनी कुमाराला ठार तू, नाही वाहिली अश्रू झिरार तू. हो पर पुरुषासाठी हळहळते, कागतयासाठी तळमळते, वागणे असले तुझे कसले, ओ वागणे असले तुझे कसले, मला ना पटले मला ना पटले, कागे ते सत्याचा कैवार तू,
नाही वाई
विष्णू म्हणाले, यावरून तुझे अंतकरण मला कलुषित दिसते. तुला लहान थोराची ओळख नाही, तुला धर्म अधर्म नाही. एकाला फसून एकाला शांत करणे हा तुझा प्रकृती धर्म आहे. तू उच्च श्रव्याला मनाने चिंतिलेस, हा तुझ्याकडून मोठा अधर्म झाला आहे. म्हणून तुला मी असा शाप देतो की तू 12 वर्ष घोडी होऊन भूमीवर फिरशील आणि त्या अवस्थेत 12 वर्ष पूर्ण झाल्यावर तू शापमुक्त होशील.
12 वर्ष तू घोडी होऊन फिरशील लक्ष्मी तू या भुवनी,
12 वर्ष तू घोडी होऊन फिरशील लक्ष्मी तू या भुवनी, 12 वर्ष तू
श्रव्या मनी चिंतिले, हे अधर्माचे काम तू केले, शाप माझा तुला ग शाप माझा,
शाप माझा तुला ग शाप माझा,
दुखी झाली हे ऐकून
12 वर्ष तू घोडी होऊन फिरशील लक्ष्मी तुझ्या भुवनी, 12 वर्ष तू घोडी होऊन फिरशील लक्ष्मी तुझ्या भुवनी, 12 वर्ष तू.
विष्णूची शापवाणी ऐकून लक्ष्मीला फार वाईट वाटले आणि अत्यंत दुःखी होऊन विष्णूस ती म्हणाली, हे वैकुंठधारी माधवा, आपली कृती अत्यंत सात्विक आहे, आपण अत्यंत दयावंत आहात, आपण सर्व काही जाणता अशी माझी समजूत होती, परंतु आज माझा भ्रम दूर झाला. भृगुऋषीने तुम्हाला लात मारली ते दुःख विसरून जाऊन उलट त्याचा तुम्ही आदर केलात. विरोचनाच्या घरी तुम्ही स्वतः स्त्री झाला होता, त्या अवस्थेत तुम्हाला बळी झाला पण ते सर्व विसरून तुम्ही बळीच्या दारी सेवक होऊन उभे राहिलात. याप्रमाणे दोष अनेक आहेत पण तुमचे दोष तेच माझे दोष, ते काढण्यात अर्थ तो काय? आपण जो मला विनाकारण शाप दिलात त्याचा दोष आपणाकडे नाही, हा सर्व संगतीचा दोष आहे. त्या विषारी सर्पावर आपण नित्य शयन करता त्यामुळे आपले मन विषयुक्त होऊन आपण मला शाप दिला.
विषारी सर्पावर नित्य राहुनी हे दुष्ट विचार तुमच्या आले मनी,
विषारी सर्पावर नित्य राहुनी हे दुष्ट विचार तुमच्या आले मनी, विषारी सर्पावर नित्य राहुनी हे दुष्ट विचार तुमच्या आले मनी.
भृगुऋषीने मारली बरे वाटले, विरोचनाच्या घरी सीते रूप घेतले।
विचारी सर्पावर नित लावणी, ते दुष्ट विचार तुझ्या आले म्हणी। विचारी सर्पावर नित लावणी, ते दुष्ट विचार तुझ्या आले म्हणी।
लक्ष्मीचे ते भाषण ऐकून विष्णूला पश्चाताप झाला व ते लक्ष्मीला म्हणाले, हे सिंधुतने, तुला मी विनाकारण शाप दिला आहे, तर या दोषासाठी मलाही तू शाप दे। तेव्हा लक्ष्मी म्हणाली, ज्या सर्पाच्या संगतीने तुम्ही मला शाप दिलात, त्या सर्प अवस्थेत तुम्हाला 12 वर्ष काढावे लागतील। आपण दिलेल्या शापाप्रमाणे मी घोडी होऊन राहीन, त्यावेळी आपण सर्प होऊन माझ्या बरोबर राहावे, कारण आपला वियोग मला मुळीच सहन होणार नाही। त्याप्रमाणे एकमेकांची शापणी होतात, विष्णू सर्प झाले व लक्ष्मी घोडी झाली।
शाप लक्ष्मीने दिला विष्णूला, सर्प होऊन विष्णू डोले।
शाप लक्ष्मीने दिला विष्णूला, सर्प होऊन विष्णू डोले।
घोडी लक्ष्मी विष्णू सर्प झाले, जोडी संगतीने चाले।
घोडी लक्ष्मी विष्णू सर्प झाले, जोडी संगतीने चाले।
दोघही पंपा सरोवराच्या काठी कलिंगवनात येऊन राहिली। विष्णू सर्प झाले व ते पाताळात गेले। त्यांना वासुकी सर्प भेटला, त्याने विष्णूला पाताळात राहण्यास आग्रह केला। तेव्हा विष्णू म्हणाले की वासुकी, मी लक्ष्मीला तुझ्या बरोबर राहीन म्हणून अभिवचन दिले आहे, तेव्हा मला पृथ्वीवर राहिले पाहिजे। असे म्हणून विष्णू पृथ्वीवर आले व मलयगिरीवर राहू लागले।
मलयगिरीला सर्प होनी विष्णु तिथ राहिला। घोड़ी होनी लक्ष्मी राही कलिंग वनाला।
कलिंग वनाला, कलिंग वनाला।
11 वर्षे महिने दिन शाप काळ काढिला। पंपा सरोवर राजा काठी वारुळी प्रवेश केला। निसर्ग तिथला फुलू लागला, निसर्ग तिथला फुलू लागला। गाऊ लागे कोकिळा, घोडी होनी लक्ष्मी राही कलिंग वना।
अशा रीतीने 11 वर्ष 3 महिने झाल्यावर विष्णूला शाप काळ संपल्याचे स्मरण झाले। ते तिथून पंप सरोवराच्या काठी आले। तेथे एक वारुळ होते, त्या वारुळात त्याने प्रवेश केला। आता भगवान विष्णू अशा रीतीने कलिंगवनात येऊन राहिल्यावर त्या अरण्याची शोभा एकाएकी शतपट वाढली। वसंत काल नसतानाही वृक्ष टवटवीत दिसू लागले, कोकिळा गाऊ लागल्या, सरोवरात राजहंस आनंदाने पोहू लागले। अशा प्रकारे त्या अरण्याने नवा रंग धारण केलेला पाहून लक्ष्मीला वाटले, या अरण्यात विष्णू आले आहेत। त्याचा शोध करीत करीत ती पंपा सरोवराच्या काठी वारुळाजवळ आली व ते वारुळ आपल्या पायाच्या टाचाने खणू लागली। तेव्हा त्या वारुळातून सर्परूपी विष्णू बाहेर आले व लक्ष्मीला पाहून प्रसन्न झाले।
पाहुनी लक्ष्मीला विष्णू देवत खुश झाला। 12 वर्ष भेटले नव्हते दोघ कधी एकमेकाला। असं योग जुळून आला दोघांना आनंद झाला, असं योग जुळून आला दोघांना आनंद झाला।
बघा बघा पर जीवांचा कसा योग जुळला, बघा बघा पर जीवांचा कसा योग जुळला, बघा बघा पर जीवांचा कसा योग जुळला।
त्यावेळी अश्विनी रूपी लक्ष्मी कामातूर झाली तेव्हा सर्प रूपी विष्णू देखील कामातूर झाले. विष्णूच्या डोळ्यातून उद्भर येत खाली आले ते लक्ष्मीने जिभेने चाटून भक्षण केले. आता त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याची शुद्ध पंचमी तिथी होती. त्या दिवशी लक्ष्मी विष्णूचे मिलन होऊन लक्ष्मी गर्भवती राहिली. आता हे पाहून सर्व देवांना आनंद झाला व तो दिवस शुभ असा ठरविला. नंतर 9 महिने लक्ष्मी विष्णू त्या कलिंगवनात राहिले. पूर्ण दिवस झाल्यावर लक्ष्मी प्रसूत होऊन तिला मुलगा झाला.
गर्भवती लक्ष्मी राही डोळे भरून विष्णू पाही आनंदाला त्यासी माच नाही.
कलिंगवनात 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 कलिंगवनात
9 महिने लोटले बाळ जन्माले लक्ष्मी विष्णू शाप मुक्त झाले. श्रावण शुद्ध पंचमी होती देव फुलांचा वर्षाव करीती. कोकी आदि अंगाई गाई
गर्भवती लक्ष्मी आई डोळे भरून विष्णू पाई आनंदाला त्याची मात नाही. कलिंगवनात 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 कलिंगवनात.
तेव्हा लक्ष्मी व विष्णू शाप मुक्त होऊन पूर्वीप्रमाणे सर्वांग सुंदर झाले व एकमेकांना कडकडून भेटले. त्या मंगलकारक अत्यंत आनंददायक दिवशी श्रावण शुद्ध पंचमी होती व ज्या वारुळात विष्णू इतके दिवस राहिले त्या वारुळाला लक्ष्मीने असा वर दिला की या वारुळाची श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी नागाची आकृती काढून जो त्याची पूजा करील त्याचे मनोरथ पूर्ण होऊन तो सुखाचा उपभोग घेईल.
श्रावण शुद्ध पंचमीला
श्रावण शुद्ध पंचमीला
ओ वाळू हो नागो बाला
ओ वाळू हो नागो बाला
वर लक्ष्मीने दिला
वर लक्ष्मीने दिला
तो पूजिला हो नागाला
तो पूजिला हो नागाला
सुख संपदा आरोग्य
चित्त लाभेल होताला वर लक्ष्मीने दिला वर लक्ष्मीने दिला वर लक्ष्मीने दिला वर लक्ष्मीने दिला.
आता लक्ष्मीला झालेल्या पुत्राचे मुख पाहण्यासाठी त्यावेळी स्वर्गातून देव आले.
लक्ष्मीचे बाळ बघायला लक्ष्मीचे बाळ बघायला सर्व देवांचा मेळा आला सर्व देवांचा मेळा आला.
लक्ष्मीचे बाळ बघायला लक्ष्मीचे बाळ बघायला लक्ष्मीचे बाळ बघायला
यज्ञ पवित कंठी घातले
यज्ञ पवित कंठी घातले
ब्रह्मदेवा प्रसन्न झाले
ब्रह्मदेवा प्रसन्न झाले
तेथी आशीर्वाद बाळाला
लक्ष्मीचे बाळ बघायला लक्ष्मीचे बाळ बघायला लक्ष्मीचे बाळ बघायला लक्ष्मीचे बाळ बघायला.
ब्रह्मदेवाने त्याच्या कंठात यज्ञोपवीत घातले तेव्हा लक्ष्मी म्हणाली हे अनंता या पुत्राला वैकुंठी घेऊन चला. तेव्हा विष्णू म्हणाले याचा जन्म मृत्यूलोकी झाल्यामुळे याला वैकुंठात नेता येणार नाही.
जन्म मृत्यूलोकी झाला कसे नेऊ ग वैकुंठा जन्म मृत्यूलोकी झाला कसे नेऊ ग वैकुंठा कमळाच्या पानावर बाळाला ते ठेवी आले कमळाच्या पानावर बाळाला ते ठेवी आले कोण जाणे या बाळाचा कोण होईल माता पिता
नंतर विष्णूने त्याचे नाव एकवीर असे ठेवले व त्याच्या बाहूवर एकवीर असे नाव कोरले व त्याला कमळाच्या पानामध्ये गुंडाळून पंपा सरोवराच्या काठी नेऊन ठेवले. नंतर लक्ष्मी विष्णू सर्व देव आपापल्या मार्गी गेले. आता इकडे काशीपुरीचा राजा पुरुरवा पुत्र नसल्यामुळे अत्यंत उदासीन झाला होता. त्या राजाच्या पत्नीला रात्री स्वप्न पडले की राजा शिकारीला गेला असता पंपा सरोवराच्या काठी त्याला मुलगा सापडतो. ते स्वप्न तिने आपल्या पतीस सांगितले. आता स्वप्नाची प्रचिती पाहण्याकरिता शिकारीची सर्व तयारी करून ते आपल्या पत्नीसह पंपा सरोवराच्या काठी आले. पाहतो तर काय, तिथे एक सर्वांग सुंदर लहान अर्भक त्यांना दिसले. त्याने त्या मुलाला हृदयाशी कवटाळून धरले व त्याच्या बाहूकडे पाहिलं तर काय, एकवीर असे त्याच्यावर नाव लिहिले होते. तेव्हा राजाने त्याचे नाव एकवीर असेच ठेवले.
पंप सरोवर काठी आले दोघे राजा राणी, ज्या बाळाला स्वप्नी देखिले घेतले त्या उचलोनी.
ज्या बाळाला स्वप्नी देखिले घेतले त्या उचलोनी. ज्या बाळाला स्वप्नी देखिले घेतले त्या उचलोनी.
काशीपुरीचा पुरुव राजा, काशीपुरीचा पुरुव राजा पाहून देखन बाळ, नशिबी आमच्या रत्न लाभल सुंदरस लढीवाळ. सुंदरस लढीवाळ त्याचे एक वीर नाव ठेविले. त्याचे एक वीर नाव ठेविले प्रसन्न झाली राणी.
त्या बाळाला स्वप्नी देखिले घेतले त्या उचलोनी. त्या बाळाला स्वप्नी देखिले घेतले त्या उचलोनी.
नंतर पुरुरवा राजाने ते बालक राणीच्या स्वाधीन केले व राजा राणी आपल्या नगरात येऊन आनंदाने राहू लागली. अशा तऱ्हेने ही कथा येते संपली.
लक्ष्मी नारायणाचे संपले व भांडण.
लक्ष्मी नारायणाचे संपले व भांडण. लक्ष्मी नारायणाचे संपले व भांडण.
भांडणापसात मिटवू राहू सदा आनंदाने.
लक्ष्मी नारायणाचे संपले ओ भांडण. लक्ष्मी नारायणाचे संपले ओ भांडण.
शाप दिला एकमेकाला तरी झाले दोघे गोड. देवांच्या या भांडणाचे मन वागे समजून कोड. नका विकोपाला
जाऊ, नका विकोपाला जाऊ.
श्रीधर सांगे समजा